एकदा आमच्या कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू होती. सखी नेहमीप्रमाणे आपले लांबसडक केस खांद्यावरून पुढे घेऊन त्यात आपला चेहरा लपवून गात होती. सभाधीटपणा कमी असल्यानं ती लाजून खाली मान घालायची. पण त्या दिवशी समोर तो बसला होता. त्यानं सखीला समोर बघून गायला सांगितलं, पण ही आपली स्वतःच मग्न. शेवटी मीच तिची हनुवटी हळूच वर उचलली आणि त्याबरोबर तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. दोघांच्याही नजरेत पहिली प्रीत फुलताना मी पाहत होते. त्या क्षणी मला वाटलं की तिचे मोकळे केस म्हणजे वाकलेलं आभाळ जणू, लाजेनं आरक्त झालेला तिचा चेहरा म्हणजे अस्ताचलाला चाललेला सूर्य. या सूर्याची सोनेरी किरण समोर बसलेल्या त्या खुळ्या ढगावर पडताच कधी त्यावर प्रीतीचा रंगीन साज चढला ते त्या दोघांनाही कळलं नाही. खरच शब्दांचा इतका सुंदर भावाविष्कार मी या आधी कधी अनुभवलाच नव्हता. एके दिवशी आम्ही सायकलवरून कॉलेजला चाललो होतो. अचानक सखीची ओढणी सायकलच्या चाकामध्ये अडकली. बराच प्रयत्न केला तरी आम्हाला काही ती सोडवता येईना. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात आम्ही दोघे अक्षरशः घामाघूम झालो. एवढ्यात मागून तो आला. आमची अवस्था बघून तोही थांबला आणि ओढणी सोडवायचा तोही प्रयत्न करायला लागला. मी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न करत सहजच सखीकडे पाहिलं. तर काय, बाईसाहेब ऊन वगैरे विसरून अगदी भान हरपून त्याच्याचकडे बघतात. त्याच्या झालेल्या हलक्या स्पर्शानं सखीच्या गालावर गुलाब फुलले. मी पाहतच राहिले. इथे मी उन्हामुळे हैराण झाले आणि हिच्यावर जणू चांदण्याची बरसात होतीये. खरच प्रीतीच्या उमललेल्या भावनेबरोबर उन्हाचा विखार संपून त्यालाच चांदण्याची शीतलता प्राप्त होते. गम्मत आहे ना? क्षणभर वाटलं की आता ती सुरेश भटांच्या ओळीत गायला लागते की काय.
तुझ विनाच पार करू कशी तुझ विनाच पार करू पुनव पूर तुझ वारा छळवादी अनही तारे फितूर श्वास तुझा श्वास तुझा मालकंस स्पर्श